आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. भारतीय जनता पार्टीतर्फे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जारी. जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी. रस्ते अपघातांविषयी जनजागृती करण्यासाठी जानेवारी महिन्यात राज्यभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा माह राबवला जाणार. आजचा सामना जिंकून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ उत्सुक. आणि विदर्भ गारठला. नागपूर आणि गोंदियात आज नीचांकी तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्या या अर्जांची छाननी होईल. 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. भारतीय जनता पार्टीतर्फे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. यंदा काही ठिकाणी जुन्या आणि प्रभावी उमेदवारांना तर काही ठिकाणी नव्या युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून खुल्या संवर्गातून विकी कुकरेजा, प्रभाग 2 मधून एससी महिला आरक्षण संवर्गातून डॉ सरिता मिलिंद माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून एसटी संवर्गातून माया इवनाते यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 15 धरमपेठमधून सुनील हिरणवार, तर प्रभाग क्रमांक 26 मधून एससी संवर्गातून धर्मपाल मेश्राम, प्रभाग क्रमांक 28 ओबीसी संवर्गातून विजय झलके, प्रभाग क्रमांक 35 मनीषनगरमधून एससी संवर्गातून संदीप गवई, तर प्रभाग क्रमांक 36 एससी संवर्गातून माया हाडे यांना, तसंच शिवानी दाणी यांना खुल्या संवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 37 एससी महिला संवर्गातून निधी तेलगोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेतर्फे 8 प्रभागांसाठी विविध संवर्गातून उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात युती झाली असून भारतीय जनता पक्षानं 143 उमेदवार उतरवले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं 8 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबा ठाक गट युती झाली असून काँग्रेसनं देखील 100 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं देखील 100 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी राजकीय पक्षांची ताकद पुढे आली आहे. युतीत भाजप सर्वाधिक 58 जागांवर निवडणूक लढवत असून शिंदे गटानं 8 जागांवर उमेदवारांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आघाडीमध्ये काँग्रेसनं 63 जागांवर तर जनविकास सेनेनं 3 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेही स्वबळावर 25 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महापालिका निवडणुकीत बहुपक्षीय लढत होणार असल्यानं चंद्रपूरचं राजकीय वातावरण तापलं आहे. नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली. तिकीट न मिळाल्यानं रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काच फोडली. नागपुरातील गणेशपेठ येथील राष्ट्रवादी नागपूर शहर ग्रामीण कार्यालयात ही तोडफोड करण्यात आली. भाजपसोबत युती न झाल्यानं राष्ट्रवादीनं स्वबळावर लढण्याचा नारा दिला आणि कालपासून एबी फॉर्म वाटप सुरू केलं. मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा पदाधिकाऱ्यांची नाराजी आता उफाळून येताना पाहायला मिळत आहे. दरम्यान अमरावतीचे शिवसेना उबाठा प्रणित, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख सागर प्रमोद देशमुख यांनी आपल्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांसोबत आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाकडे भाजपनं अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. महायुतीत सन्मानाचे जागावाटप झालं नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केलं. बांद्रा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपनं त्यांच्या काही जागांवर माघार घ्यावी आणि किमान 10 ते 12 जागा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडाव्यात. फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस असला तरी माघार घेण्यासाठी अजून वेळ आहे असं आवाहन आठवले यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद वाढली आहे, आपण काहीही करू शकतो हा अहंकार भाजपच्या मनात निर्माण झाला आहे. याच अहंकारापोटी भाजपनं संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेनेशी असलेली युती तोडली असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपनं एकत्र लढलं पाहिजे हा आमचा आग्रह होता, त्यामुळे युती तुटल्याचं आम्हाला वाईट वाटतं. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी हेतूपूर्वक युती तोडली असा आरोपही संजय शिरसाठ यांनी केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. सडक सुरक्षा जीवनरक्षा ही यावर्षीची संकल्पना असून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागांच्या सहकार्यानं विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतील. प्रशिक्षण शिबिरं, कार्यशाळा, परिसंवाद, शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्र आणि नेत्र तपासणी शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षा नियमांचं पालन वाढून अपघातांचं प्रमाण कमी होईल असा विश्वास परिवहन आयुक्त मुंबई यांनी व्यक्त केला आहे. 2025 हे वर्ष भारताच्या सांस्कृतिक शक्तीचं जागतिक स्तरावर ठळक दर्शन घडवणारं ठरलं. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर धर्मध्वज फडकावणं हे भारताच्या सभ्यतागत आत्मविश्वासाचं प्रतीक बनलं. ऐकूया भारताच्या सांस्कृतिक यशाचा हा आढावा.
2025 प्रयागराज इथं झालेल्या 66 कोटी भाविकांच्या महाकुंभ मेळाव्यानं जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक संमेलनाचा विक्रम प्रस्थापित केला. त्रिपुरा सुंदरी मंदिराचा पुनर्विकास तसंच राजे राजेंद्र चोळ प्रथम यांच्या समुद्री मोहिमेच्या 100 वर्षापूर्ती निमित्त झालेल्या आयोजनातून भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि सागरी भ्रमण परंपरेला उजाळा देण्यात आला. वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्ती निमित्त कोट्यवधी नागरिकांचा सहभाग हा सांस्कृतिक लोकचळवळीचा नमुना ठरला. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष भारतात परत येणे यामुळे भारताची जागतिक सांस्कृतिक प्रतिमा बळकट झाली तर दिवाळी सणाचा युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारशात समावेश करण्यात आला. तर ज्ञान भारतम उपक्रमातून ज्ञान परंपरेच्या जतनाची दिशा ठरवली गेली. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती तसंच जयती जय मम भारतम या गिनीज विक्रम प्राप्त सादरीकरणानं 2025 हे वर्ष भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचं सुवर्णपान ठरलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
आगामी अमरावती महानगरपालिका निवडणूक मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं डॉ भरत एन बस्तेवाड यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ बस्तेवाड हे सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूरचे आयुक्त आहेत. निवडणूक प्रक्रियेवर काटेकोर नियंत्रण ठेवणं, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, निवडणूक खर्चावर नियंत्रण आणि आर्थिक बळाचा गैरवापर रोखणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल. डॉ बस्तेवाड यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9082670035 असा आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातला 20 षटकांचा 5वा आणि अंतिम सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील 4 सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उत्सुक असेल. विदर्भात आज नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात 8.6 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. यवतमाळ इथं 8.8, गडचिरोली इथं 9.6 तर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. संपूर्ण विदर्भात थंडीचा कडाका कायम असून आगामी 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. भारतीय जनता पार्टीतर्फे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जारी. जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी आणि रस्ते अपघातांविषयी जनजागृती करण्यासाठी जानेवारी महिन्यात राज्यभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा माह राबवला जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.